14 एप्रिल सन 1891 हाडामासाच्या माणसाला माणूस बनवण्यासाठी आणि वर्णभेदाचं जाळं विणणाऱ्या या सनातन सैतानाला मिठवण्यासाठी एका युगपुरुष युगंधराचा जन्म झाला. ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचा जन्म झाला तेव्हा संपूर्ण जगाला कळून चुकले की येथील जोर जुलमांना हटवाया हा भीमराज आला.